नमस्कार. आज आपण बघणार आहोत एंटिटी रिलेशनशिप मॉडेल पार्ट 3. मित्रांनो, मागील सेशन मध्ये आपण काही टॉपिक शिकलो ते थोडक्यात बघूया. क्लासिफिकेशन ऑफ रिलेशनशिप, व्हॉट इज कार्डिनॅलिटी, व्हॉट इज डेटा असोसिएशन, व्हॉट इज की अँड डिफरंट टाइप्स ऑफ कीज, ER डायग्राम, एक्झाम्पल्स ऑफ ER डायग्राम, हे टॉपिक्स बघितले. सुरुवातीला आपण ER डायग्रामच्या एक्झाम्पल्सची अजून थोडी प्रॅक्टिस करणार आहोत. त्याचबरोबर काही टॉपिक्स देखील बघणार आहोत. ते टॉपिक्स म्हणजेच एक्झाम्पल्स ऑफ ER डायग्राम, एक्सटेंडेड एंटिटी रिलेशनशिप मॉडेल दॅट इज EER मॉडेल, एक्सटेंडेड फीचर्स ऑफ ER डायग्राम दॅट इज सबक्लास अँड सुपरक्लास, इनहेरिटन्स, स्पेशलायझेशन अँड जनरलायझेशन अँड ऍग्रिगेशन. त्याचबरोबर आपण काही केस स्टडीज देखील सॉल्व्ह करणार आहोत. आणि शेवटी कन्व्हर्जन ऑफ ER डायग्राम्स टू टेबल्स हे देखील आज आपण बघणार आहोत. पहिलं एक्झाम्पल आपण बघूया, कॉलेज एक्झामिनेशन सिस्टीम. तर या सिस्टीम साठी आपल्याला ER डायग्राम ड्रॉ करायची आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊया. पहिली स्टेप आहे आयडेंटिफाय एंटिटीज दॅट एक्झिस्ट इन धिस रिलेशन. तर कॉलेज एक्झामिनेशन सिस्टीम मध्ये कुठल्या कुठल्या एंटिटीज येतील? स्टुडंट, कॉलेज आणि युनिव्हर्सिटी. तर स्टुडंट आणि कॉलेज ही एक महत्वाची एंटिटी आहे आणि युनिव्हर्सिटी ही देखील एक महत्वाची एंटिटी आहे. दुसरी स्टेप आहे फाइंड द रिलेशनशिप्स दॅट आर प्रेझेंट बिटवीन दीज एंटिटीज. तर स्टुडंट आणि कॉलेज ह्या दोघांमधील रिलेशन येईल एक्झामिनेशन, आणि युनिव्हर्सिटी मॅनेज एक्झामिनेशन. सो रिलेशन एक्झिस्ट बिटवीन युनिव्हर्सिटी अँड कॉलेजेस. तिसरी स्टेप आहे आयडेंटिफाय द की ऍट्रिब्यूट्स दॅट एक्झिस्ट इन धिस रिलेशन. स्टुडंट रिलेटेड कुठल्या ऍट्रिब्यूट्स येतील? बरोबर आहे, रोल नंबर, नेम, ऍड्रेस आणि क्लास. कॉलेजचे ऍट्रिब्यूट्स येतील नेम आणि ऍड्रेस. तसंच युनिव्हर्सिटीचे देखील ऍट्रिब्यूट्स येतील नेम आणि ऍड्रेस. या एक्झाम्पलचं रिप्रेझेंटेशन तुम्हाला स्लाइड क्रमांक 4 वर दाखविण्यात आले आहे. या डायग्राम मध्ये प्रायमरी की, रोल नंबर ही अंडरलाईनने दाखविलेली आहे. पुढचं एक्झाम्पल आपण बघणार आहोत ते म्हणजे रेल्वे रिझर्वेशन अँड कॅन्सलेशन सिस्टीम. तर ह्या एक्झाम्पल साठी आपल्याला ER डायग्राम ड्रॉ करायची आहे. तर आपली पहिली स्टेप आहे आयडेंटिफाय द एंटिटीज. ह्या सिस्टीम मध्ये ट्रेन, पॅसेंजर, कॅन्सल, स्टेशन इन्फॉर्मेशन, शेड्यूल इन्फॉर्मेशन आणि अकाउंट या एंटिटीज येतील. दुसरी स्टेप आहे फाइंड द रिलेशनशिप्स दॅट आर प्रेझेंट इन रेल्वे रिझर्वेशन सिस्टीम. आता रेल्वे रिझर्वेशन आणि कॅन्सलेशन सिस्टीम मध्ये खूप साऱ्या पॉसिबिलिटीज येतील. पॅसेंजर कॅन बुक तिकीट और कॅन्सल तिकीट, सो रिलेशन एक्झिस्ट बिटवीन पॅसेंजर अँड ट्रेन इज बुकिंग. वन पॅसेंजर मे बुक तिकीट ऑफ मेनी ट्रेन दॅट इज इथे वन टू मेनी रिलेशनशिप येईल. इफ पॅसेंजर कॅन्सल तिकीट अगेन रिलेशन एक्झिस्ट. वन पॅसेंजर मे कॅन्सल वन और मोर तिकीट दॅट इज वन टू मेनी रिलेशनशिप. ट्रेन इन्फॉर्मेशन इज रिलेटेड टू शेड्यूल इन्फॉर्मेशन. वन ट्रेन हॅज डिफरंट शेड्यूल फॉर इच स्टेशन. Therefore, here, वन टू मेनी रिलेशनशिप एक्झिस्ट. शेड्यूल इन्फॉर्मेशन रिलेटेड टू स्टेशन इन्फॉर्मेशन. फॉर ईच स्टेशन ट्रेन हॅविंग डिफरंट शेड्यूल्स, सो वन टू मच रिलेशनशिप एक्झिस्ट. आणि आपली तिसरी स्टेप आहे आयडेंटिफाय द की ऍट्रिब्यूट्स. तर प्रत्येक एंटिटीचे आपण इथे ऍट्रिब्यूट्स बघणार आहोत. पहिली एंटिटी आहे पॅसेंजर. याचे ऍट्रिब्यूट्स आहेत PNR, नेम, ट्रेन ID, शेड्यूल ID, अकाउंट नंबर आणि स्टेटस. ट्रेन इन्फॉर्मेशन एंटिटीचे ऍट्रिब्यूट्स आहेत ट्रेन ID, शेड्यूल ID, नेम, अराइवल टाइम, डिपार्चर टाइम, सोर्स आणि डेस्टिनेशन. स्टेशन इन्फॉर्मेशन या एंटिटीजचे ऍट्रिब्यूट्स आहेत स्टेशन ID, टाइप आणि नेम. कॅन्सल एंटिटी हॅव ऍट्रिब्यूट्स लाईक PNR, स्टेटस, डेट आणि चार्जेस. अकाउंट एंटिटी हॅज ऍट्रिब्यूट्स लाईक अकाउंट नंबर, डेट, PNR. आणि शेवटी शेड्यूल इन्फॉर्मेशन या एंटिटीजचे ऍट्रिब्यूट्स आहेत शेड्यूल ID, ट्रेन ID, स्टेशन ID, अराइवल टाइम आणि डिपार्चर टाइम. आणि आपली शेवटची स्टेप आहे ड्रॉ ER डायग्राम रिलेटेड टू दीज एंटिटीज अँड ऍट्रिब्यूट्स. तर ह्या एक्झाम्पलचं रिप्रेझेंटेशन तुम्हाला स्लाइड क्रमांक 6 वर दाखविण्यात आले आहे. तसेच कार्डिनॅलिटी या लाईन्स वर दाखविलेल्या आहेत. पुढचं एक्झाम्पल आपण बघणार आहोत ते म्हणजे लाईट बिलिंग पेईंग सिस्टीम. ड्रॉ ER डायग्राम फॉर लाईट बिल पेईंग सिस्टीम. मित्रांनो, या केसमध्ये देखील खूप सारे पॉसिबिलिटीज आहेत. आता आपण लाईट बिल हे कुठल्या लाईट बिल ऑफिसमध्ये भरणार आहोत, आपलं पेमेंट मोड कसं असणार आहे, शिवाय लाईट बिल भरायला जर उशीर झाला तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस देखील आपल्याला अप्लाय करावे लागतात. तर ह्या पॉसिबिलिटीज आपण इथे कन्सिडर करणार आहोत. युजर्स हू पे लाईट बिल इन लाईट बिल ऑफिस. ही कॅन पे बिल बाय सेव्हरल ऑप्शन, बाय कॅश, क्रेडिट कार्ड अँड डेबिट कार्ड. एक्स्ट्रा चार्जेस इज ऍप्लिकेबल इफ युजर डिडंट पे बिल इन टाइम लिमिट स्पॅन. या सिच्युएशनशी रिलेटेड आपल्याला ER डायग्राम ड्रॉ करायची आहे. तर पहिली स्टेप आहे आयडेंटिफाय द एंटिटीज. या सिस्टीम मधील एंटिटीज येतील लाईट बिल ऑफिस, युजर आणि पेमेंट मोड. दुसरी स्टेप आहे फाइंड द रिलेशनशिप्स दॅट आर प्रेझेंट इन लाईट बिल पेईंग सिस्टीम. मेनी युजर्स कॅन पे लाईट बिल इन वन ऑर मोर दॅन वन लाईट बिल ऑफिसेस. देअरफोर वन टू मेनी रिलेशनशिप एक्झिस्ट. युजर इज रिलेटेड टू पेमेंट मोड. युजर हॅव ऑप्शन टू सिलेक्ट डिफरंट पेमेंट मोड विच ही ओर शी वॉन्ट्स टू यूज टू पे बिल. डिफरंट युजर सिलेक्ट डिफरंट टाइप्स ऑफ पेमेंट मोड. देअरफोर मेनी टू मेनी रिलेशनशिप एक्झिस्ट. पेमेंट मोड इज ऑल्सो रिलेटेड टू लाईट बिल ऑफिस. मेनी लाईट बिल ऑफिस ऑफर्स मेनी पेमेंट मोड टाइप्स. देअरफोर मेनी टू मेनी रिलेशनशिप एक्झिस्ट. तिसरी स्टेप आहे आयडेंटिफाय द की ऍट्रिब्यूट्स. लाईट बिल ऑफिस ह्या एंटिटीचे ऍट्रिब्यूट्स आहेत ऑफिस ID, नेम, लोकेशन, टाइम, पेमेंट मोड ID, युजर ID आणि चार्जेस. लाईट बिल ऑफिस मध्ये प्रायमरी की आहे ऑफिस ID. युजर या एंटिटीजचे ऍट्रिब्यूट्स आहेत युजर ID, नेम, लोकेशन, अमाउंट, डेट, पेमेंट मोड ID आणि चार्जेस. इथे देखील यूजर आयडी ही प्रायमरी की आहे. पेमेंट मोड हॅव ऍट्रिब्यूट्स लाईक पेमेंट मोड आयडी, पेमेंट टाईप अँड डेट. पेमेंट मोड आयडी ही प्रायमरी की आहे. आणि शेवटची स्टेप आहे ड्रॉ ईआर डायग्राम. लाईट बिल पेईंग सिस्टीमची ईआर डायग्राम तुम्हाला स्लाइड क्रमांक 8 वर दाखविण्यात आली आहे. मित्रांनो, आपण अजून एक वेगळ्या सिस्टीमचा स्टडी करणार आहोत. कन्सिडर कुरिअर सर्व्हिस सिस्टीम इन विच ऍडमिनिस्ट्रेटर इज पर्सन हु हँडल्स ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ सिस्टीम. ऍडमिनिस्ट्रेटर इज अ पर्सन हु इज ऍक्च्युअली ओनर ऑफ कुरिअर सर्व्हिस शॉप. क्लायंट इज पर्सन हु कुरिअर द डॉक्युमेंट्स ऑर थिंग्स. वर्कर्स आर पर्सन हु वर्क्स इन कुरिअर ऑफिस हु हँडल एन्क्वायरी डिस्पॅचिंग प्रोसेस ऑफ कुरिअर्स एक्सेट्रा. पेमेंट मोड ऑप्शन इज अवेलेबल फॉर क्लायंट. कुरिअर सर्व्हिस सिस्टीम साठी आपल्याला ईआर डायग्राम ड्रॉ करायची आहे. तर आपली पहिली स्टेप आहे आयडेंटिफाय एंटिटीज. कुरिअर ऑफिस, ऍडमिनिस्ट्रेटर, पेमेंट मोड, क्लायंट आणि वर्कर या एंटिटीज या सिस्टीम मध्ये येतील. दुसरी स्टेप आहे फाइंड द रिलेशनशिप्स दॅट आर प्रेझेंट इन कुरिअर सर्व्हिस सिस्टीम. वन कुरिअर ऑफिस हॅव वन ऍडमिनिस्ट्रेटर हु हँडल्स ऑल ऍक्टिव्हिटीज ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. सो वन टू वन रिलेशनशिप एक्झिस्ट बिटवीन कुरिअर ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटर. जसं की आपल्या वर्गात एक मॉनिटर असतो, तर एक मॉनिटर ऍट अ टाइम एकच क्लास हँडल करू शकतो. म्हणून इथलं रिलेशनशिप आहे वन टू वन. मेनी वर्कर्स वर्क अंडर वन ऍडमिनिस्ट्रेटर. देअरफोर हिअर मेनी टू वन रिलेशनशिप एक्झिस्ट. मेनी क्लायंट्स युजेस डिफरंट मोड्स ऑफ पेमेंट्स आयदर बाय कॅश बाय क्रेडिट कार्ड्स. देअरफोर मेनी टू मेनी रिलेशनशिप्स एक्झिस्ट. तिसरी स्टेप आहे आयडेंटिफाय द की ऍट्रिब्यूट्स. कुरिअर ऑफिस एंटिटी हॅज ऍट्रिब्यूट्स लाईक ऑफिस आयडी, नेम, लोकेशन, पेमेंट मोड, यूजर आयडी, चार्जेस. तर ऑफिस आयडी ही कुरिअर ऑफिसची प्रायमरी की आहे. क्लायंट या एंटिटीजचे ऍट्रिब्यूट्स आहेत यूजर आयडी, नेम, लोकेशन, चार्जेस, डेट, पेमेंट मोड. तर क्लायंट या एंटिटीची प्रायमरी की आहे यूजर आयडी. पेमेंट मोड हॅव ऍट्रिब्यूट्स लाईक पेमेंट मोड आयडी, चार्जेस, पेमेंट टाईप ऑर डेट. तर पेमेंट मोड आयडी ही प्रायमरी की आहे. ऍडमिनिस्ट्रेटर हॅज ऍट्रिब्यूट्स लाईक ऑफिस आयडी, वर्कर आयडी, नेम, सॅलरी. देअरफोर ऑफिस आयडी इज अ प्रायमरी की ऑफ ऍडमिनिस्ट्रेटर. वर्कर हॅज ऍट्रिब्यूट्स लाईक ऑफिस आयडी, वर्कर आयडी, नेम अँड सॅलरी. तर वर्कर आयडी ही या वर्कर एंटिटीची प्रायमरी की आहे. आणि शेवटची स्टेप आहे ड्रॉ ईआर डायग्राम फॉर कुरिअर सिस्टीम. तर ह्या एक्झाम्पलचं रिप्रेझेंटेशन तुम्हाला स्लाइड क्रमांक 10 वर दाखविलेलं आहे. आणि शिवाय प्रायमरी कीज या अंडरलाईनने डिनोट केलेल्या आहेत. मित्रांनो, आपण अजून एक शेवटचं एक्झाम्पल आता बघणार आहोत. कन्सिडर एलआयसी मॅनेजमेंट सिस्टीम इन विच कस्टमर टेक एनी पॉलिसी डिपेंड्स ऑन पॉलिसी टाईप, बेनिफिट्स अँड टाइम स्पॅन. एजंट इज पर्सन हु इश्यू पॉलिसी टू क्लायंट्स. मेनी ब्रांचेस ऑफ एलआयसी ऑफिस एक्झिस्ट बट ऑल दे ग्रुप अंडर वन मेन ब्रांच ऑफिस. सो कन्सिडर ऑल these assumptions and draw ER diagram for LIC management system. नेहमीप्रमाणे आपली पहिली स्टेप आहे आयडेंटिफाय द एंटिटीज दॅट एक्झिस्ट इन धिस रिलेशन. मेन ब्रांच, कस्टमर, एजंट, पॉलिसी आणि सब ब्रांच. दुसरी स्टेप आहे फाइंड द रिलेशनशिप्स दॅट आर प्रेझेंट इन LIC मॅनेजमेंट सिस्टीम. वन ऑर मोर कस्टमर इश्यू मेनी टाइप्स ऑफ पॉलिसी. Therefore, many to many relationship exist between customer and policy. Many agents cooperate with many customers. Many to many relationship exist between agents and customers. Many sub branches group under one main branch. Therefore, many to one relationship exist. तिसरी स्टेप आहे आयडेंटिफाय द की ऍट्रिब्यूट्स. कस्टमर एंटिटीज हॅव ऍट्रिब्यूट्स लाईक कस्टमर आयडी, पॉलिसी आयडी, नेम, ऍड्रेस आणि ब्रांच आयडी. एजंट एंटिटीचे ऍट्रिब्यूट्स आहेत एजंट आयडी, नेम, ऍड्रेस आणि फोन नंबर. पॉलिसी एंटिटीचे ऍट्रिब्यूट्स आहेत पॉलिसी आयडी, टाईप, टाइम स्पॅन, प्रीमियम, ब्रांच आयडी आणि कस्टमर आयडी. आणि शेवटी मेन ब्रांच या एंटिटीजचे ऍट्रिब्यूट्स आहेत ब्रांच आयडी, नेम, कस्टमर आयडी आणि पॉलिसी इन्फॉर्मेशन, विच इज कंपोजिट ऍट्रिब्यूट अँड सब ब्रांच ऍट्रिब्यूट विच इज अगेन कंपोजिट ऍट्रिब्यूट. कस्टमर आयडी, एजंट आयडी, पॉलिसी आयडी आणि ब्रँच आयडी ह्या कस्टमर, एजंट, पॉलिसी आणि मेन ब्रांचच्या प्रायमरी कीज आहेत. रिलेटेड टू धीस इन्फॉर्मेशन ड्रॉ एन ER डायग्राम. तर स्लाइड क्रमांक 12 वर LIC मॅनेजमेंट सिस्टीमची ER डायग्राम दाखविण्यात आली आहे. तर मित्रांनो, ER डायग्राम कशी ड्रॉ करायची हे आता तुमच्या लक्षात आलंच असेल. आता आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे एक्सटेंडेड और एनहान्स एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. तर मित्रांनो, ER डायग्राम आपण कुठे कुठे वापरू शकतो किंवा ऍप्लिकेशन ऑफ ER डायग्राम्स कुठले ते तुम्ही सांगू शकाल? बरोबर, पेरोल अकाउंटिंग, इन्व्हेंटरी कंट्रोल, प्रोडक्शन कंट्रोल आर द ऍप्लिकेशन्स ऑफ ER डायग्राम. ER डायग्राम इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ द डेटाबेस. ER डायग्राम वरून आपल्या लक्षात येतं की ह्या सिस्टीम मध्ये कुठल्या कुठल्या एंटिटीज आहेत, एंटिटीजशी रिलेटेड ऍट्रिब्यूट्स कुठले आहेत आणि दोन एंटिटीज मधील रिलेशन काय आहे हे आपल्याला ER डायग्राम वरून लक्षात येतं. पण काही ठिकाणी इतकं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असतं की जिथे ER डायग्राम पुरेशी नसते, तर त्यासाठी एक्सटेंडेड एंटिटी रिलेशनशिप मॉडेल डेव्हलप करण्यात आलेलं आहे. व्हाईल युझिंग ER मॉडेल वी रिक्वायर सम ऍडव्हान्स फीचर्स ऑफ ER फॉर कॅप्चरिंग द मॉडेल्ड एन्व्हायरमेंट. सच फीचर इज नोन ऍज एक्सटेंडेड और एनहान्स फीचर ऑफ ER डायग्राम. The last 3 decades are witnessing more complex requirements from engineering design and manufacturing, that is CAD/CAM, telecommunications, images and graphics, multimedia, geographic information systems, data mixing, software development, indexing the world wide web and so on. Hence, we need an ER model which can be enhanced to include these features and we call it extended ER model, that is EER model. Extended ER model cha upayog kay? It uses object oriented concepts like inheritance. It model concept more accurately than ER diagram. It contains all basic concepts that ER diagram contain. It allows clarification within structure of entity types. The original ER model does not provide simple representation for some commonly used concepts like generalization, subclass, superclass, data integrity involving null attribute values, relationship of a degree greater than binary, etc. Therefore, we use extended ER model which provides simple representation for these concepts. तर या EER मॉडेलचे फीचर्स आहेत सबक्लास अँड सुपरक्लास, इनहेरिटन्स, स्पेशलायझेशन अँड जनरलायझेशन आणि शेवटी ऍग्रिगेशन. या प्रत्येक फीचरची आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. पहिला फीचर आहे सबक्लास अँड सुपरक्लास. तर ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. स्लाइड क्रमांक 15 वर तुम्हाला काही डायग्राम्स दिसत आहेत. पहिल्या डायग्राम मध्ये ऑफिस ही एक एंटिटी आहे, यालाच आपण हायर लेवल एंटिटी असं म्हणू. आणि ऑफिस ह्या एंटिटीचे ऍट्रिब्यूट्स आहेत ऑफिस नेम, ऍड्रेस, फोन नंबर आणि ऑफिस एरिया. ऑफिस मे बी प्रायव्हेट ऑर गव्हर्नमेंट, याला आपण लो लेवल एंटिटी सेट म्हणू. बट बोथ लो लेवल एंटिटी प्रायव्हेट अँड गव्हर्नमेंट ऑफिस हॅव सम ऍट्रिब्यूट्स दॅट आर कॉमन. दीज टू लोअर लेवल एंटिटीज लाईक कॉमन ऍट्रिब्यूट्स फ्रॉम इट्स हायर लेवल एंटिटी. तर ते कॉमन ऍट्रिब्यूट्स कोणते? बरोबर, कॉमन ऍट्रिब्यूट्स मे बी नेम, ऍड्रेस अँड एरिया. इट मीन्स दॅट प्रायव्हेट ऑर गव्हर्नमेंट इज सब क्लास ऑफ ऑफिस. इन धिस केस ऑफिस इज सुपर क्लास. यालाच सुपर क्लास सब क्लास रिलेशनशिप असंही म्हणतात. वी नीड सब क्लास बिकॉज इट मे हॅपन दॅट टू एंटिटीज मे हॅव मेनी ऍट्रिब्यूट्स सेम. इन सब क्लास एंटिटी that is member of subclass inherits all the attributes of the entity as a member of the superclass. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. स्लाइड क्रमांक 15 वर तुम्हाला मोटर व्हेकल रिलेटेड एक डायग्राम दिसत आहे. यात मोटर व्हेकल हा सुपर क्लास आहे आणि कार, ट्रक, बस हा सब क्लास आहे. तुम्ही अजून एक एक्झाम्पल सांगू शकतात, ते म्हणजे पर्सन इज अ सुपर क्लास अँड प्रोफेसर स्टुडंट इज अ सब क्लास. आपण कंपनीचंही एक्झाम्पल इथं बघू शकतो. समजा कंपनीत एम्प्लॉई नावाचा डेटाबेस आहे, तर ह्या एम्प्लॉईजचे सब ग्रुप्स आहेत इंजिनियर, मॅनेजर, टेक्निशियन आणि सेक्रेटरी. तर ह्या केसमध्ये एम्प्लॉई हा सुपर क्लास आहे आणि इंजिनियर, मॅनेजर, टेक्निशियन, सेक्रेटरी हे सब क्लास आहेत. अ सुपर क्लास सब क्लास रिलेशनशिप इज ऑफन कॉल्ड अँड इज अ ऑर इज अन रिलेशनशिप. दॅट इज इंजिनियर इज अन एम्प्लॉई, मॅनेजर इज अन एम्प्लॉई. किंवा आपण असंही म्हणू शकतो, कार इज अ मोटर व्हेकल, बस इज अ मोटर व्हेकल. ह्या एक्झाम्पलचं रिप्रेझेंटेशन तुम्हाला स्लाइड क्रमांक 16 वर दाखविले आहे. पुढचं फीचर आपण बघणार आहोत ते म्हणजे इनहेरिटन्स. अन इम्पॉर्टंट कन्सेप्ट असोसिएटेड विथ सब क्लास इज दॅट ऑफ टाईप इनहेरिटन्स. द सबक्लास इनहेरिट्स द ऍट्रिब्यूट्स ऑफ द सुपरक्लास. म्हणजेच सबक्लासमध्ये ज्या एंटिटीज येतात त्या एंटिटीजचे काही ऍट्रिब्यूट्स हे सुपरक्लासमधील एंटिटीजच्या ऍट्रिब्यूट्सशी मॅच होतात. स्लाइड क्रमांक 17 पहा, त्यात तुम्हाला इनहेरिटन्सचं रिप्रेझेंटेशन दिसत आहे. म्हणजेच इंजिनियर दॅट इज सब क्लास इनहेरिट्स द प्रॉपर्टीज एम्प्लॉय नेम एम्प्लॉय नंबर डेट ऑफ जॉइनिंग अँड सो ऑन फ्रॉम द सुपर क्लास एम्प्लॉईज म्हणजेच सब क्लास इनहेरिट्स द प्रॉपर्टीज ऑफ सुपर क्लास दॅट इज इंजिनियर इनहेरिट्स द प्रॉपर्टीज एम्प्लॉय नंबर नेम अँड डेट ऑफ जॉइनिंग फ्रॉम द सुपर क्लास एम्प्लॉय सब क्लास इंजिनियर पहा त्यात तुम्हाला ऍडिशनल ऍट्रिब्यूट दिसत आहेत ते म्हणजे स्पेशलायझेशन इन अँड इन्वॉल्व इन प्रोजेक्ट सब क्लासला सुपर क्लासचे कॉमन ऍट्रिब्यूट आणि ऍडिशनल ऍट्रिब्यूट देखील असू शकतात पुढचं फीचर आपण बघणार आहोत स्पेशलायझेशन अँड जनरलायझेशन मित्रांनो तुम्हाला सुपर क्लास सब क्लास रिलेशनशिप समजलेच असेल हो ना तर मग आता एक प्रश्न आहे की हाऊ टू एक्सप्लॉइट दीज रिलेशनशिप व्हाईल डेव्हलपिंग रिअल वर्ल्ड डेटा मॉडेल्स एनहान्स एंटिटी रिलेशनशिप मॉडेलमध्ये दोन प्रोसेसेस आहेत त्या म्हणजे स्पेशलायझेशन आणि जनरलायझेशन दीज टू प्रोसेसेस सर्व एज मेंटल मॉडेल्स व्हाईल डेव्हलपिंग द रिलेशनशिप्स इन अ डेटाबेस द डायग्रॅमिंग टेक्निक वाईडली युज्ड फॉर द पर्पज इज नोन एज युनिफाईड मॉडेलिंग लँग्वेज दॅट इज UML आपण आधी स्पेशलायझेशन जनरलायझेशन म्हणजे काय ते बघूया स्पेशलायझेशन इट इज द प्रोसेस ऑफ डिफाइनिंग वन ऑर मोर सब क्लास ऑफ एन एंटिटी टाईप अँड फॉर्मिंग क्लास सब क्लास रिलेशनशिप स्पेशलायझेशन इज अ टॉप डाऊन प्रोसेस जनरलायझेशन इट इज द प्रोसेस ऑफ डिफाइनिंग अ मोर जनरल एंटिटी टाईप फ्रॉम अ सेट ऑफ मोर स्पेशलाइज एंटिटी टाईप्स दस जनरलायझेशन इज बॉटम अप प्रोसेस प्रथम आपण स्पेशलायझेशन ही कन्सेप्ट उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ स्पेशलायझेशन इज द प्रोसेस ऑफ डिफाइनिंग अ सेट ऑफ सब क्लासेस ऑफ अ सुपर क्लास द सेट ऑफ सब क्लासेस इज बेस्ड अपॉन सम डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द एंटिटीज इन द सुपर क्लास फॉर एक्झाम्पल सेक्रेटरी इंजिनियर टेक्निशियन इज अ स्पेशलायझेशन ऑफ एम्प्लॉय बेस अपॉन जॉब टाईप मे हॅव सेव्हरल स्पेशलायझेशन ऑफ द सेम सुपर क्लास फॉर एक्झाम्पल अनदर स्पेशलायझेशन ऑफ एम्प्लॉय बेस इन मेथड ऑफ पे इज सॅलरीड एम्प्लॉय अँड आवरली एम्प्लॉय सुपर क्लास सब क्लास रिलेशनशिप्स अँड स्पेशलायझेशन कॅन बी डायग्रॅमॅटिकली रिप्रेझेंटेड इन EER डायग्रॅम्स ऍट्रिब्यूट ऑफ अ सब क्लास आर कॉल्ड स्पेसिफिक ऍट्रिब्यूट फॉर एक्झाम्पल टायपिंग स्पीड ऑफ सेक्रेटरी टी ग्रेड ऑफ टेक्निशियन आणि इंजिनियर टाईप ऑफ इंजिनियर तर ह्या एक्झाम्पलचं रिप्रेझेंटेशन तुम्हाला स्लाइड क्रमांक 19 वर दिसत आहे पुढची कन्सेप्ट आहे जनरलायझेशन इट इज एक्झॅक्टली अपोजिट ऑफ स्पेशलायझेशन सेव्हरल क्लासेस विथ कॉमन फीचर्स आर जनरलाइज इन टू अ सुपर क्लास ओरिजिनल क्लासेस बिकम इट्स सब क्लासेस स्लाइड क्रमांक 20 पहा त्यात तुम्हाला जनरलायझेशनचं रिप्रेझेंटेशन दिसत आहे कार ट्रक जनरलाइज इन टू व्हेकल बोथ कार अँड ट्रक बिकम सब क्लासेस ऑफ द सुपर क्लास व्हेकल वी कॅन व्ह्यू कार ट्रक एज अ स्पेशलायझेशन ऑफ व्हेकल अल्टरनेटिव्हली वी कॅन व्ह्यू व्हेकल एज अ जनरलायझेशन ऑफ कार अँड ट्रक पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत कन्स्ट्रेंट्स ऑन स्पेशलायझेशन अँड जनरलायझेशन हा टॉपिक आपण थोडक्यात बघणार आहोत जनरली डिसजॉइंटनेस आणि कम्प्लीटनेस ह्या दोन कन्स्ट्रेंट असतात. डिसजॉइंटनेस कन्स्ट्रेंट, इट स्पेसिफाइज दॅट द सबक्लासेस ऑफ द स्पेशलायझेशन मस्ट बी डिसजॉइंटेड. दॅट इज एन एंटिटी कॅन बी अ मेंबर ऑफ ऍट मोस्ट वन ऑफ द सबक्लासेस ऑफ द स्पेशलायझेशन. इट इज स्पेसिफाइड बाय डी इन EER डायग्राम. इफ नॉट डिसजॉइंटेड दॅट इज ओव्हरलॅप, that is the same entity may be a member of more than one subclasses of the specialization and it is specified by O in EER diagram. Putza constraint ahe completeness constraint. Total specifies that every entity in the superclass must be a member of some subclass in the specialization or generalization and it is shown in EER diagram by a double line. Partial allows an entity not to belong to any of the subclasses and it is shown by single line in the EER diagrams. Therefore, there are four types of specialization or generalization. First is disjoint total. Second is disjoint partial. Third is overlapping total. And last and fourth is overlapping partial. Slide क्रमांक 22 पहा. त्यात तुम्हाला representation of example of disjoint partial specialization दिसत आहे. Employee ही entity superclass आहे. तसेच सेक्रेटरी, टेक्निशियन आणि इंजिनियर ह्या एंटिटीज सब क्लास आहेत. यात पार्शियल स्पेशलायझेशन नोटेशन बघा. पार्शियल स्पेशलायझेशन सिंगल लाईनने दाखविले आहे. डायग्राम मध्ये रेड लाईनने ते हायलाइट करून दाखविलेलं आहे. स्लाइड क्रमांक 23 वर तुम्हाला रिप्रेझेंटेशन ऑफ एक्झाम्पल ऑफ डिसजॉइंट टोटल स्पेशलायझेशन दिसत आहे. ह्यात स्टुडंट ही एक सुपर क्लास एंटिटी आहे आणि ग्रॅज्युएट स्टुडंट अँड अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट ह्या दोन सब क्लास एंटिटीज आहेत. तर ह्यात टोटल डिसजॉइंट हे डबल लाईनने दाखविण्यात आलेले आहे. तर डायग्राम मध्ये रेड लाईनने डिसजॉइंट नोटेशन हायलाइट करून दाखविलेले आहे. स्लाइड क्रमांक 24 वर तुम्हाला एक्झाम्पल ऑफ ओव्हरलॅपिंग टोटल स्पेशलायझेशन दिसत आहे. ह्यात पर्सन ही एक सुपर क्लास एंटिटी असून एम्प्लॉई, अल्युमिनस आणि स्टुडंट ह्या एंटिटीज सब क्लास आहेत. ह्यात ओव्हरलॅपिंग टोटल स्पेशलायझेशनचे नोटेशन बघा. टोटल स्पेशलायझेशन डबल लाईनने दाखविले आहे आणि डायग्राम मध्ये ते रेड लाईनने हायलाइट करण्यात आलेले आहे. शिवाय ओव्हरलॅपिंग साठी ओ हे नोटेशन देखील डिनोट केलेले आहे. स्लाइड क्रमांक 25 पहा. त्यात तुम्हाला एक्झाम्पल ऑफ ओव्हरलॅपिंग पार्शियल स्पेशलायझेशन दिसत आहे. ऍथलेट ही एंटिटी सुपर क्लास असून टेनिस, गोल्फ, फुटबॉल ह्या एंटिटीज सब क्लास आहेत. यात ओव्हरलॅपिंग पार्शियल स्पेशलायझेशन नोटेशन बघा. पार्शियल स्पेशलायझेशन सिंगल लाईनने दाखविले आहे आणि डायग्राम मध्ये ते रेड लाईनने डिनोट केलेले आहे. पुढे आपण डिफरन्सेस बिटवीन स्पेशलायझेशन अँड जनरलायझेशन बघणार आहोत. पहिला डिफरन्स अतिशय सोपा आहे, कोणी सांगू शकेल? स्पेशलायझेशन इज अ टॉप डाऊन प्रोसेस, व्हेअर ॲज जनरलायझेशन इज बॉटम अप प्रोसेस. दुसरा डिफरन्स आहे, जनरलायझेशन इज द रिझल्ट ऑफ टेकिंग द युनियन ऑफ टू ऑर मोर लोअर लेवल एंटिटी सेट्स टू प्रोड्यूस अ हायर लेवल एंटिटी सेट्स. Specialization is the result of taking subsets of a higher level entity set to form a lower level entity sets. आणि तिसरा difference आहे, in generalization, each higher level entity must also be a lower level entity. In specialization, some higher level entities may not have lower level entity sets at all. यानंतर आपण शेवटचं फीचर बघणार आहोत, ते म्हणजे aggregation. A limitation of ER model is its inability to express relationships among relationships. Aggregation is an abstraction through which relationships are treated as higher level entities. For example, employee is derived by aggregating the characteristics name, address and employee number. तसेच रेस्टॉरंटशी रिलेटेड एंटिटीज आहेत वेटर, टेबल आणि गेस्ट. या तीन एंटिटीज मधील रिलेशनशिप आहे सर्व. द सर्व रिलेशनशिप कॅन बेस्ट बी हँडल बाय द एग्रीगेशन बिल. स्लाइड क्रमांक 27 वर तुम्हाला या एक्झाम्पल रिप्रेझेंटेशन दिसत आहे. द एग्रीगेशन बिल will have a unique bill number for identification. The following attributes from the serve relationships and the entities involved in the relationship can be used for the aggregated entity: unique bill number, waiter identifier, table identifier, date, number of guest, tip and total. मित्रांनो, एग्रीगेशन रिलेटेड आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. स्लाइड क्रमांक 28 पहा, त्यात तुम्हाला दोन फिगर्स दिसत आहेत. पहिले फिगर ए बघा. तर फिगर ए पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या ईआर डायग्राम मध्ये रिडंडंट रिलेशनशिप दाखवण्यात आली आहे. प्रत्येक एम्प्लॉई, ब्रांच आणि जॉब हे कॉम्बिनेशन दोन रिलेशनशिपशी रिलेटेड आहे, म्हणजेच मॅनेजर्स आणि वर्क्स ऑन. इफ द मॅनेजर वेअर अ व्हॅल्यू रादर दॅन अन मॅनेजर एंटिटी, वी कुड इन्स्टेड मेक मॅनेजर अ मल्टी व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट ऑफ द रिलेशनशिप वर्क्स ऑन. पण हे करताना बऱ्याच अडचणी आपल्याला येतील, जसे की एम्प्लॉई, ब्रांच आणि जॉब, ट्रिपल्स for which a manager is responsible. Since the manager is a manager entity, this alternative is ruled out in any case. तर हे डुप्लिकेशन अवॉइड करण्यासाठी आपण एग्रीगेशन यूज करू शकतो. आणि आपल्याला तर माहितीच आहे, एग्रीगेशन इज अन ऍब्स्ट्रॅक्शन थ्रू विच रिलेशनशिप्स आर ट्रीटेड ऍज हायर लेवल एंटिटीज. फिगर बी बघा, त्यात आपण दोन रिलेशनशिप सेट केलेले आहेत, एक वर्क्स ऑन आणि दुसरा मॅनेजर. तर वर्क्स ऑन या रिलेशनशिप मध्ये एम्प्लॉई, ब्रांच आणि जॉब ह्या तीन एंटिटीज येतात आणि ह्या एंटिटीज आपण हायर लेव्हलला कन्सिडर करतोय. तर ह्या हायर लेव्हल एंटिटी सेटलाच वर्क्स ऑन असं म्हणू आपण. सच अन एंटिटी सेट इज ट्रीटेड इन द सेम मॅनर एज इन एनी अदर एंटिटी सेट. We can then create a binary relationship manages between works on and manager to represent who manages what task. तर फिगर वरून तुमच्या लक्षात आलंच असेल की रिडंडन्सी कशी अवॉइड करता येते. आपण काही एक्सटेंडेड एंटिटी रिलेशनशिप मॉडेल शी रिलेटेड काही केस स्टडीज चा अभ्यास करणार आहोत. तर पहिलं एक्झाम्पल आपण स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीमशी रिलेटेड बघणार आहोत. डिझाईन अ डेटाबेस फॉर स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम दॅट हॅज अ सेट ऑफ स्टुडंट्स. इच स्टुडंट इज असोसिएटेड विथ वन ऑर मोर कॉलेजेस. कॉलेजेस आर आयदर प्रायव्हेट ऑर गव्हर्नमेंट. तर ईआर डायग्राम काढण्यासाठी ज्या स्टेप्स लागतात त्याच स्टेप्स इथे पण आहेत. तर पहिली स्टेप आहे आयडेंटिफाय ऑल एंटिटीज, दुसरी आहे आयडेंटिफाय ऑल रिलेशन्स, तिसरी स्टेप आहे ईआर डायग्राम आणि लास्ट शेवटची स्टेप आहे रिलेशनल मॉडेल. तर ह्या एक्झाम्पल मध्ये दोन एंटिटीज येतील, स्टुडंट आणि कॉलेज. स्टुडंटचे ऍट्रिब्यूट्स आहेत रोल नंबर, नेम, ऍड्रेस, आणि रोल नंबर ही स्टुडंटची प्रायमरी की आहे. आणि कॉलेजचे ऍट्रिब्यूट्स आहे सी नेम आणि ऍड्रेस. स्लाइड क्रमांक 30 पहा, त्यात तुम्हाला ह्या एक्झाम्पलचं रिप्रेझेंटेशन दिसत आहे. तर तिथे कॉलेज ह्या एंटिटीचे दोन सब पार्ट दाखविण्यात आले आहेत, ते म्हणजे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट. कॉलेज इज अ आयदर प्रायव्हेट और कॉलेज इज अ गव्हर्नमेंट. तर ह्या एक्झाम्पल मध्ये मेनी स्टुडंट हॅज मेनी कॉलेजेस, म्हणजे इथलं रिलेशनशिप झालं मेनी टू मेनी. तर स्लाइड क्रमांक 31 पहा, त्यात तुम्हाला टॅब्युलर रिप्रेझेंटेशन ऑफ दिस एक्झाम्पल दिसत आहे. तर स्टुडंट टेबल मध्ये आपण कॉलेज नेमचा रेफरन्स घेणार, त्यामुळे सी नेम हे स्टुडंट टेबल मध्ये फॉरेन कीजचं काम करत. आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. कन्सिडर कॉलेज इन विच देअर आर सेव्हरल डिपार्टमेंट आर अवेलेबल अँड इच डिपार्टमेंट हॅज हेड पर्सन. कॉलेज कन्सिस्ट मेनी स्टुडंट्स दॅट बिलॉंग टू व्हेरियस डिपार्टमेंट अवेलेबल. स्टुडंट हॅज देअर पर्सनल डेटा दॅट लाईक रोल नंबर, क्लास, ऍड्रेस, डेट ऑफ बर्थ, व्हेअर एज अ डिपार्टमेंट हॅज डिपार्टमेंट आयडी, फोन नंबर, हेड ऑफ डिपार्टमेंट हॅज एम्प्लॉय आयडी, नेम अँड सॅलरी. इच डिपार्टमेंट ऑफर्स व्हेरियस कोर्सेस. कोर्स हॅज ऍट्रिब्यूट लाईक नेम, फीज अँड ड्युरेशन. तर ह्या एक्झाम्पलशी रिलेटेड आपल्याला ईआर डायग्राम ड्रॉ करायची आहे. प्रथम आपण एंटिटीज आयडेंटिफाय करूया. तर ह्या एक्झाम्पल मधील एंटिटीज आहेत स्टुडंट, डिपार्टमेंट, कोर्स आणि प्रोफेसर. स्टुडंटचे ऍट्रिब्यूट्स आहेत रोल नंबर, नेम, ऍड्रेस. डिपार्टमेंटचे ऍट्रिब्यूट्स आहे डिपार्टमेंट आयडी आणि फोन नंबर. कोर्सचे ऍट्रिब्यूट्स आहेत कोर्स नेम, ड्युरेशन आणि फीज. आणि प्रोफेसरचे ऍट्रिब्यूट्स आहेत एम्प्लॉय आयडी, नेम आणि सॅलरी. स्लाइड क्रमांक 33 वर तुम्हाला या एक्झाम्पलचं रिप्रेझेंटेशन दिसत आहे. तर ह्या एक्झाम्पल मध्ये कुठले कुठले रिलेशनशिप्स येतात ते आपण बघूया. पहिलं रिलेशनशिप येईल स्टुडंट आणि डिपार्टमेंट मधलं. मेनी स्टुडंट बिलॉंग्स टू मेनी डिपार्टमेंट, देअरफोर मेनी टू मेनी रिलेशनशिप एक्झिस्ट. मेनी डिपार्टमेंट मॅनेज बाय मेनी प्रोफेसर्स, हियर इज ऑल्सो मेनी टू मेनी रिलेशनशिप एक्झिस्ट. मेनी स्टुडंट एनरोल्ड फॉर मेनी कोर्सेस, मेनी टू मेनी रिलेशनशिप. आणि शेवटी मेनी डिपार्टमेंट हॅज मेनी कोर्सेस. तर इथे सुद्धा मेनी टू मेनी रिलेशनशिप येईल. तिसरा केस स्टडी आपण शॉपिंग सिस्टीमशी रिलेटेड बघणार आहोत. इन दिस केस एंटिटीज आर कस्टमर्स हु परचेस आयटम्स अँड अनदर इज शॉप दॅट सोल्ड आयटम. शॉपकीपर परचेस थिंग्स फ्रॉम दॅट आयटम प्रोव्हायडर. तर ह्या सिस्टीमसाठी आपल्याला ईयर डायग्राम ड्रॉ करायची आहे. तर ह्या एक्झाम्पलच्या एंटिटीज आहेत शॉप, कस्टमर, रिटेलर आणि आयटम. शॉपचे ऍट्रिब्यूट्स आहेत शॉप नंबर, नेम आणि ऍड्रेस. शॉप नंबर हे शॉपचं प्रायमरी की आहे. कस्टमरचे ऍट्रिब्यूट्स आहेत कस्टमर नेम आणि ऍड्रेस. रिटेलरचे ऍट्रिब्यूट्स आहेत आर नेम, आयटम नेम आणि क्वांटिटी. तसेच आयटमचे ऍट्रिब्यूट्स आहेत आयटम नेम आणि प्राइस. स्लाइड क्रमांक 35 वर तुम्हाला या एक्झाम्पलचं रिप्रेझेंटेशन दिसत आहे. पुढचा केस स्टडी आपण लायब्ररीशी रिलेटेड बघणार आहोत. ड्रॉ ईआर डायग्राम विथ की ऍट्रिब्यूट फॉर अ लायब्ररी. अ युनिव्हर्सिटी लायब्ररी हॅज मेनी बुक्स. बुक्स आर रिटन बाय डिफरंट ऑथर्स. बुक्स आर क्लासिफाईड इन टू डिफरंट कॅटेगरीज. लायब्ररी परचेसेस बुक्स फ्रॉम स्पेसिफिक बुक सेलर्स ऑफ डिफरंट पब्लिशर्स. स्टाफ मेंबर्स अँड स्टुडंट्स आर द मेंबर्स ऑफ द लायब्ररी. तर स्लाइड क्रमांक 36 वर तुम्हाला या एक्झाम्पलचं रिप्रेझेंटेशन दिसत आहे. त्यात तुम्हाला मेंबर हा सुपर क्लास असून स्टाफ आणि स्टुडंट हे सब क्लासेस आहेत. मेंबर इज अ स्टाफ और मेंबर इज अ स्टुडंट. आणि लाईन्स वर तुम्हाला रिलेटेड कार्डिनॅलिटीज देखील दाखविण्यात आलेले आहेत. पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. अज्युम दॅट यू आर टू प्रिपेअर डेटाबेस रिक्वायरमेंट ऑफ अ होलसेल डीलर फॉर ऑडिओ व्हिडिओ अँड कन्झ्युमर इक्विपमेंट फ्रॉम डिफरंट मॅन्युफॅक्चरर्स. कस्टमर्स आर द व्हेरियस रिटेल आउटलेट्स. होलसेलर एक्सटेंड्स क्रेडिट टू ओल्ड कस्टमर्स अँड स्पेशल डिस्काउंट आर ऑफर टू न्यू कस्टमर्स. जनरेट एन ईयर मॉडेल फॉर द डीबीएमएस एप्लिकेशन विथ द स्कोप रिस्ट्रिक्टेड टू डिटेल्स ऑफ कस्टमर्स प्रोडक्शन स्टॉक अँड द प्राइस डिस्काउंट क्रेडिट ऑफर्स एक्सेट्रा. तर प्रथम आपण एंटिटीज बघूया. कन्झ्युमर इक्विपमेंट विथ ऍट्रिब्यूट इक्विप आयडी. ऑडिओ इक्विपमेंट विथ ऍट्रिब्यूट ऑडिओ आयडी इक्विपमेंट आयडी आणि ब्रँड. व्हिडिओ इक्विपमेंट विथ ऍट्रिब्यूट व्हिडिओ आयडी इक्विप आयडी अँड ब्रँड. होलसेल डीलर विथ ऍट्रिब्यूट डीलर आयडी. कस्टमर विथ ऍट्रिब्यूट CID and CName. New customer with attributes CID, CName and discount. Old customer with attributes CID, CName, credit. तर आपण ह्या एंटिटीज मधील रिलेशनशिप बघूया. कंझ्युमर होलसेलर विथ ऍट्रिब्यूट इक्विप आयडी अँड डीलर. इक्विप प्राइस विथ ऍट्रिब्यूट इक्विप आयडी डीलर कस्टमर आयडी अँड कस्टमर नेम. स्लाइड क्रमांक 37 वर तुम्हाला या एक्झाम्पलचं रिप्रेझेंटेशन दिसत आहे. तर यात रिटेल कस्टमर इज अ ओल्ड और रिटेल कस्टमर इज अ न्यू. तसेच ओल्ड रिटेल कस्टमरचं ऍट्रिब्यूट क्रेडिट आणि न्यू रिटेल कस्टमरचं ऍट्रिब्यूट डिस्काउंट दाखविण्यात आलेले आहेत. तर ह्या एक्झाम्पल मध्ये एंटिटीज विथ ऍट्रिब्यूट हे रिप्रेझेंटेशन तुम्हाला दिसत आहे. तसेच इक्विपमेंट इज अ ऑडिओ इक्विपमेंट और इक्विपमेंट इज अ व्हिडिओ इक्विपमेंट. इक्विपमेंटचे देखील दोन टाइप्स आहेत, आयदर ऑडिओ और व्हिडिओ. मित्रांनो, पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत, हाऊ टू कन्वर्ट ईआर डायग्राम टू टेबल. स्लाइड क्रमांक 38 पहा. त्यात तुम्हाला एक डायग्राम दिसत आहे. ती डायग्राम म्हणजेच डाव्या बाजूला तुम्हाला ईआर डायग्रामचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन दिसत आहे आणि त्याच्या उजव्या हाताला टॅब्युलर फॉर्मॅट दिसत आहे. म्हणजेच ईआर डायग्राम इज कन्वर्टेड इन टू टेबल्स. तर ईआर डायग्राम टेबलमध्ये कन्वर्ट करताना काही स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स आता आपण बघणार आहोत. पहिली स्टेप, फॉर्म अ टेबल फ्रॉम ईच एंटिटी. म्हणजे प्रत्येक ईआर डायग्राम मध्ये ज्या एंटिटीज असतील त्या एंटिटीज म्हणजेच टेबल होय. समजा ईआर डायग्राम मध्ये स्टुडंट एंटिटी असेल तर आपल्याला स्टुडंट नावाचा टेबल क्रिएट करावा लागेल. फॉर ऑल एंटिटी हायरार्कीज मूव द प्रायमरी की फ्रॉम द सुपर टाइप टू द सब टाइप. फॉर ऑल वन टू मेनी आयडेंटिफाईंग रिलेशनशिप्स मूव द प्रायमरी की फ्रॉम द वन साइड ऑफ द रिलेशनशिप टू द मेनी साइड वेअर इट विल बिकम पार्ट ऑफ द प्रायमरी की. फॉर ऑल वन टू मेनी रिलेशनशिप्स मूव द प्राइमरी की फ्रॉम द फर्स्ट साइड ऑफ द रिलेशनशिप्स टू द मेनी साइड वेयर इट विल बी अ फॉरेन की एंड नॉट पार्ट ऑफ द प्राइमरी की. कधी कधी ईआर डायग्राम मध्ये आपल्याला मेन्यू टू मेनी रिलेशनशिप सुद्धा दिसून येतात, तर अशा वेळेस मेक अ न्यू असोसिएटिव्ह टेबल, तर दुसरा टेबल आपल्याला तयार करावा लागतो. द न्यू टेबल कंटेन्स अ प्रायमरी की फॉर्म ऑफ द प्रायमरी कीज ऑफ द ओरिजिनल टेबल. द न्यू टेबल ऑल्सो कंटेन्स द रिलेशनशिप ऍट्रिब्यूट्स एज नॉन की फील्ड्स. फॉर ऑल वन टू वन रिलेशनशिप्स मूव द प्रायमरी की फ्रॉम वन टेबल टू द अदर टेबल वेअर इट विल बी अ फॉरेन की अँड नॉट पार्ट ऑफ द प्रायमरी की. इट डझंट मॅटर विच वन यू मूव. फॉर ऑल सेल्फ रेफरन्सिंग रिलेशनशिप्स ट्रीट देम एज यू वूड एनी वन टू मेनी और मेनी टू मेनी रिलेशनशिप बट यू विल नीड टू रिनेम द प्रायमरी की फील्ड्स दॅट गेट मूव्ड. सुरुवातीला आपण सोपं एक्झाम्पल बघूया. स्लाइड क्रमांक 39 पहा, त्यात तुम्हाला कस्टमर रिलेटेड एक ईआर डायग्राम दिसत आहे. तर कस्टमरचे ऍट्रिब्यूट तुम्हाला दिसत आहेत कस्टमर आयडी, नेम, ऍड्रेस, सिटी स्टेट झीप अँड डिस्काउंट. म्हणजेच एंटिटीचं नाव कस्टमर आहे, म्हणजे आपल्याला कस्टमर नावाचं टेबल तयार करायचं आहे. आणि ज्या पाच ऍट्रिब्यूट आपल्याला डायग्राम मध्ये दिसत आहेत त्या पाच ऍट्रिब्यूट म्हणजेच कॉलम ऑफ द कस्टमर टेबल. तर स्लाइडवर तुम्हाला कस्टमर नावाचं टेबल देखील दिसत आहे आणि कस्टमर आयडी हे फील्ड अंडरलाईनने डिनोट केलेलं आहे. म्हणजेच कस्टमर आयडी ही त्या कस्टमरची प्रायमरी की आहे. आहे ना सोपं? स्लाइड क्रमांक 40 पहा, त्यात तुम्हाला कस्टमर प्लेसेस ऑर्डर ही ईआर डायग्राम दिसत आहेत. कस्टमरचे ऍट्रिब्यूट एज इट इज आहेत आणि ऑर्डर ह्या एंटिटीजचे ऍट्रिब्यूट ऑर्डर नंबर, ऑर्डर डेट आणि प्रॉमिस डेट हे ऍट्रिब्यूट दिसत आहेत. ह्या डायग्राम मध्ये दोन एंटिटीज आहेत, कस्टमर आणि ऑर्डर. म्हणजे आपल्याला दोन टेबल्स फॉर्म करायचे आहेत. मागच्या स्लाइडवर आपण जो कस्टमरचा टेबल तयार केला तोच टेबल इथे ऍज इट इज आहे आणि ऑर्डर हा टेबल तयार करताना ऑर्डर नंबर, ऑर्डर डेट, प्रॉमिस डेट आणि कस्टमर आयडी हे फील्ड त्या ऑर्डर टेबलमध्ये आहेत. कस्टमर आयडी ही फॉरेन की आहे कारण ती की कस्टमर ह्या टेबलला लिंक होतीये. कारण कुठल्या कस्टमरने आपल्याला ऑर्डर दिलेली आहे हे कळण्यासाठी कस्टमर आयडी असणं अतिशय महत्वाचं आहे. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. स्लाइड क्रमांक 41 वर तुम्हाला एक ईआर डायग्राम दिसत आहे. त्यात तुम्हाला ट्रान्झॅक्शन ही एक वीक एंटिटी दिसत आहे, पण तरीही ती एंटिटी आपल्याला कन्सिडर करावी लागणार आहे. तर आपल्याला अकाउंट आणि ट्रान्झॅक्शन हे दोन टेबल्स तयार करायचे आहेत. तर अकाउंटचे कॉलम्स येतील अकाउंट नंबर आणि बॅलन्स, तसेच ट्रान्झॅक्शनचे कॉलम्स येतील ट्रान्झॅक्शन नंबर, डेट, अमाउंट आणि अकाउंट नंबर. कारण कुठल्या अकाउंट साठी ते ट्रान्झॅक्शन डिफाईन केलेलं आहे ते महत्वाचं आहे. स्लाइड क्रमांक 42 पहा, त्यात तुम्हाला एक ईआर डायग्राम दिसत आहे. मित्रांनो, ह्या डायग्राम मध्ये किती एंटिटीज आहेत? तर ह्या डायग्राम मध्ये टोटल 3 एंटिटीज असून 2 रिलेशन्स आपल्याला दिसत आहेत. त्या 3 एंटिटीज म्हणजेच प्रोफेसर, स्टुडंट आणि क्लास. ह्या एंटिटीज मधील रिलेशन म्हणजेच टीच आणि टेक. तर इथे आपल्याला टोटल 5 टेबल्स तयार करायचे आहेत. 3 टेबल्स हे एंटिटी रिलेटेड असतील आणि 2 टेबल्स हे रिलेशन रिलेटेड असतील. स्लाइड क्रमांक 43 वर तुम्हाला ह्या डायग्रामशी रिलेटेड टेबल्स दिसत आहेत. तर प्रोफेसर या एंटिटीजचे ऍट्रिब्यूट्स येतील पीआयडी, एचकेआयडी, डिपार्टमेंट, रँक आणि सॅलरी. तर इथे प्रोफेसर आयडी ही प्रायमरी की आहे. हे ऍट्रिब्यूट्स म्हणजेच प्रोफेसर टेबलचे कॉलम्स आहेत. तसेच क्लासचे ऍट्रिब्यूट्स म्हणजेच क्लास या टेबलचे कॉलम्स झाले आणि स्टुडंटचे ऍट्रिब्यूट्स म्हणजेच स्टुडंट टेबलचे कॉलम्स होय. तर क्लासचे कॉलम्स कुठले कुठले येतील? तर क्लास या टेबलमध्ये सीआयडी, टायटल, इयर आणि डिपार्टमेंट हे कॉलम्स येतील. क्लास या टेबलमध्ये सीआयडी आणि इयर या कॅन्डिडेट कीज आहेत. तसेच स्टुडंट या टेबलचे कॉलम्स आहेत एसआयडी, डिपार्टमेंट आणि जीपीए. आणि ह्या टेबलची कॅन्डिडेट की आहे एसआयडी, त्यालाच आपण प्रायमरी की असंही म्हणू. टीच या रिलेशनचा टेबल असेल टीच आणि त्याचे कॉलम असतील पीआयडी, सीआयडी आणि इयर. डायग्राम मध्ये कॅन्डिडेट कीज आणि प्रायमरी कीज या अंडरलाईनने दाखविलेल्या आहेत. तर जरी आपल्याला डायग्राम मध्ये टीच ह्या रिलेशनचे ऍट्रिब्यूट दिसत नसतील तरी बाय डिफॉल्ट हे प्रायमरी कीज ऑफ बोथ एंटिटीज हे त्या रिलेशनचे ऍट्रिब्यूट असतात. तर टीच या रिलेशनचे ऍट्रिब्यूट्स हे प्रोफेसर आणि क्लास या एंटिटीजच्या प्रायमरी कीज आहेत. तर टीच या टेबलचे कॉलम्स असतील पीआयडी, सीआयडी आणि इयर. तसेच टेक या एंटिटीला एक ऍडिशनल ऍट्रिब्यूट जॉईन केलेली आहे किंवा डायग्राम मध्ये आपल्याला टेक या रिलेशनला एक ग्रेड ही एक ऍडिशनल ऍट्रिब्यूट दिसत आहे. याशिवाय टेक या रिलेशनचे ऍट्रिब्यूट असतील सीआयडी, इयर, एसआयडी आणि ग्रेड. तर टेक या टेबलचे कॉलम्स येतील सीआयडी, इयर, एसआयडी आणि ग्रेड. सीआयडी, इयर आणि एसआयडी ह्या कॅन्डिडेट कीज आहेत. मित्रांनो, स्लाइड क्रमांक 44 पहा. त्यात तुम्हाला एक डायग्राम दिसत आहे. ती डायग्राम एनहान्स एंटिटी रिलेशनशिप मॉडेलची आहे. तर ह्या डायग्राम मध्ये पर्सन ही एंटिटी सुपर क्लास असून स्टुडंट ही एंटिटी सब क्लास आहे. तर पर्सनचे ऍट्रिब्यूट आपल्याला जेंडर, एसएसएन आणि नेम दिसत आहे. तसेच स्टुडंटचे ऍट्रिब्यूट एसआयडी, स्टेटस, मेजर आणि जीपीए दिसत आहे. तर आपल्याला इथे दोन टेबल्स तयार करायचे आहे, एक म्हणजे स्टुडंट आणि दुसरा म्हणजे पर्सन. तर स्टुडंटचे कॉलम्स येतील एसएसएन, एसआयडी, स्टेटस, मेजर आणि जीपीए. तसेच पर्सनचे ऍट्रिब्यूट्स येतील एसएसएन, नेम आणि जेंडर. तर या दोन्ही टेबलमध्ये सोशल सेक्युरिटी नंबर म्हणजेच एसएसएन हे फील्ड कॉमन आहे. तर मित्रांनो, तुम्ही देखील अशाच काही एक्झाम्पल्स घेऊन इयर डायग्रामचं कन्वर्जन टेबलमध्ये करू शकतात. मित्रांनो, काही फॉर्मल डेफिनेशन्स आपण आता इथे बघणार आहोत. त्यांची जस्ट एक माहिती तुमच्याजवळ असू द्या. त्या डेफिनेशन्स मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगणार आहे. तर पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत फॉर्मल डेफिनेशन्स फॉर द एनहान्स एंटिटी रिलेशनशिप मॉडेल कन्सेप्ट. पहिली कन्सेप्ट आहे क्लास. क्लास इज अ सेट और कलेक्शन ऑफ एंटिटीज. इट इन्क्लूड्स एनी ऑफ द एनहान्स एंटिटी रिलेशनशिप स्कीमा कन्स्ट्रक्ट ऑफ ग्रुप एंटिटीज. दुसरी कन्सेप्ट आहे सब क्लास. क्लास हुज एंटिटीज मस्ट ऑलवेज बी अ सबसेट ऑफ द एंटिटीज इन अनादर क्लास. स्पेशलायझेशन सेट ऑफ सब क्लासेस दॅट हॅव सेम सुपर क्लास. जनरलायझेशन जनरलाइज्ड एंटिटी टाईप और सुपर क्लास. प्रेडिकेट डिफाइन प्रेडिकेट ऑन द ऍट्रिब्यूट ऑफ इच used to specify which entities in C, that is class, are members of S, that is specialization. User define. Subclass that is not defined by a predicate. पुढची कॉन्सेप्ट आहे कॅटेगरी. क्लास दॅट इज अ सबसेट ऑफ द युनियन ऑफ एन डिफाइनिंग सुपर क्लासेस. आणि शेवटची कॉन्सेप्ट आहे रिलेशनशिप टाइप. एनी क्लास कॅन पार्टिसिपेट इन अ रिलेशनशिप. मित्रांनो, आज आपण काय शिकलो ते आता थोडक्यात पाहूया. आज आपण सुरुवातीला ईआर डायग्रामशी रिलेटेड काही एक्झाम्पल्स पाहिले. ते म्हणजे लाईट बिल पेईंग सिस्टीम, LIC मॅनेजमेंट सिस्टीम वगैरे. तसेच आज आपण एनहान्स एंटिटी रिलेशनशिप मॉडेल आणि त्याचे काही फीचर्स देखील पाहिले. तर ते फीचर्स म्हणजेच सबक्लास अँड सुपर क्लास, इनहेरिटन्स, स्पेशलायझेशन अँड जनरलायझेशन आणि ऍग्रिगेशन. An important concept associated with subclass is that of type inheritance. Specialization, it is the process of defining one or more subclass of an entity type and forming superclass subclass relationship. यालाच आपण is a किंवा is an relationship असेही म्हणतो. Specialization is a top down process. तसंच आपण जनरलायझेशन म्हणजे काय ते सुद्धा पाहिलं. इट इज द प्रोसेस ऑफ डिफाइनिंग अ मोर जनरल एंटिटी टाइप फ्रॉम अ सेट ऑफ मोर स्पेशलाइज एंटिटी टाइप्स. अँड जनरलायझेशन इज बॉटम अप प्रोसेस. तसेच ऍग्रिगेशन म्हणजे काय ते सुद्धा आपण थोडक्यात पाहिलं. ऍग्रिगेशन इज अन ऍब्स्ट्रॅक्शन थ्रू विच रिलेशनशिप्स आर ट्रीटेड एज हायर लेवल एंटिटीज. आणि शेवटचा टॉपिक आपण पाहिला तो म्हणजे हाऊ टू कन्वर्ट ईआर डायग्राम इन टू टेबल. तर मित्रांनो, आज आपण काय शिकलो ते तुम्हाला समजलंच असेल. तर परत भेटूया पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.